आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणपतीच्या आगमनाचा उत्साह. विजेएनटी संवर्गातल्या नागरिकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज दरांगे यांना पूर्व परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. मर्यादित आंदोलकांसह परवानगी द्यायची सरकारची तयारी. आणि अमेरिकेकडून लागू होणाऱ्या अतिरिक्त आयात शुल्काची आकारणी उद्यापासून सुरू होणार असल्यानं शेअर बाजारात जोरदार घसरण. 10 दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून गणरायाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी होत आहे. महाराष्ट्रात यंदा गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे उत्साह द्विगुणित झालेला दिसत आहे आणि त्याच्या तयारीला वेग आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सणातून नवीन ध्येयासह सकारात्मकतेनं पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी सामाजिक सौहार्द आणि एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यभरातल्या गणेशोत्सवाच्या तयारीविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाचं आगमन अवघ्या काही तासांवर आलंय. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेत. गणरायाच्या आगमनाच्या आदल्या दिवशी आज घरोघरी हरतालिकांचं मनोभावे पूजन करण्यात आलं. मुंबईत दरवर्षी 10,000 जास्त सार्वजनिक आणि 2,00,000 जास्त घरगुती गणपतींची स्थापना केली जाते. यंदाही लालबागचा राजा, सिद्धिविनायक अशा सार्वजनिक गणपतींसह घरगुती गणपतींच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झालीय. गणपतीचं मखर, आरास, सजावटीचं सामान, फुलं इत्यादी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये लगबग आहे. मुंबईतले कोकणवासीय याआधीच गावी गेलेत. मुंबई, पालघर, ठाण्यातून जवळपास 2,900 एसटी बस रत्नागिरीत आल्यात. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा 1,69,000 अधिक खासगी आणि सुमारे 1,625 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72,755 घरगुती गणपती आणि 32 सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत. गणेश मूर्तीशाळातून आधीच 2 दिवस मूर्ती घेऊन जायला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या कोकणवासियांची आरोग्य तपासणी करण्यासाठी रेल्वे आणि बस स्थानकांवर वैद्यकीय पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुण्याचा वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव अनुभवण्यासाठी राज्यभरातून तसंच अन्य राज्यातून आणि परदेशातूनही अनेक जण पुण्यात दाखल झालेत. गणेशोत्सवाच्या काळात पुणे महानगर परिवहन महामंडळानं बसच्या अतिरिक्त फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. राज्याच्या इतर भागातही गणेशोत्सवाची तयारी जोरात असल्याचं दिसून येत आहे.
मुंबईहून कोकणाकडे जाण्यासाठी रोरो सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची माहिती बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज मंत्रालयात दिली. एम टू एम ही बोट मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सिंधुदुर्ग चालवण्याची परवानगी दिली आहे. वातावरण अनुकूल झाल्यानंतर बोट सेवा सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. यामुळे जयगडपर्यंत 3.5 तासात आणि विजयदुर्गपर्यंत 5.5 तासात पोहोचता येईल. यासाठी 2,500 ते 9,000 रुपये तिकीट असेल. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती संवर्गातल्या लाभार्थ्यांना ओळखपत्र, प्रमाणपत्र तसंच विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मंत्रालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या बैठकीतल्या निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
विजयंती संवर्गातल्या नागरिकांना ओळखपत्र तसंच प्रमाणपत्र देण्यासाठी विविध ठिकाणी शिबिरांचं आयोजन केलं जाईल. केवळ घोषणापत्रावर आधारित जातीचे दाखले दिले किंवा ग्रामसेवकांचं प्रमाणपत्र ग्राह्य मानून जातीचे दाखले दिले तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे यापुढे तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची खात्री झाल्यावरच तसंच जातीची स्थानिक पातळीवर चौकशी करून खात्री झाल्यावर जातीचे दाखले दिले जाणार आहेत. राज्यातल्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यात आले आहेत. त्यातल्या महाराष्ट्र व्यावसायिक सुरक्षा तसंच आरोग्य आणि कार्यस्थळ संहिता नियम 2025 प्रारूप केंद्र सरकारच्या सहमतीसाठी पाठवायला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. नागपूर गोंदिया प्रवेश द्रुतगती महामार्गालाही राज्य सरकारनं आज मान्यता दिली. यामुळे 3 तासांचं अंतर 1.25 तासावर येणार आहे. बीड जिल्ह्यातल्या 3 बंधाऱ्यांचा विस्तार यासारखे निर्णय देखील आजच्या बैठकीत झाले. यामुळे खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत पोचायला मदत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या एकत्रित महावाङ्मयाचं प्रकाशन आज मुंबईत केल्यानंतर ते बोलत होते. महाज्योती संस्थेमार्फत हे समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यात आलं आहे. या साहित्य संग्रहात महात्मा फुले यांचे 23 तर सावित्रीबाई फुले यांचे 14 ग्रंथ, त्यांचा पत्रव्यवहार तसंच महत्वपूर्ण दस्तऐवजांचा समावेश आहे. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नव्या संकेतस्थळाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना पूर्व परवानगी न घेता मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिला. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
मुंबईचे दैनंदिन जीवन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा विचार करता त्यांना खारघर इथं पर्यायी जागा देण्याचा विचार सरकारनं करावा असं मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठानं सुचवलं. मतभेद हा लोकशाहीचा अविभाज्य भाग असला तरी आंदोलनं ठरवून दिलेल्या ठिकाणीच व्हावी असंही न्यायालयानं नमूद केलं. न्यायालयानं परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील आंदोलन करण्यावर ठाम आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देऊ, न्यायदेवता आम्हाला न्याय देईल असंही त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांची महत्वपूर्ण बैठक आज झाली. जरांगे यांनी परवानगी मागितली तर त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करायची सशर्त परवानगी दिली जाईल, मात्र तिथं लाखोचा जमाव एकत्र येणार असेल तर खारघर किंवा त्या भागातल्या ठिकाणीच आंदोलनाची परवानगी दिली जाईल असा निर्णय या बैठकीत झाला. नव्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकही आज मंत्रालयात झाली. जरांगे यांच्या मागणीप्रमाणे न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय उपसमितीनं घेतल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना दिली. जरांगे यांच्या इतर मागण्यांबद्दलही सरकार सकारात्मक असून जरांगे यांनी तात्पुरतं आंदोलन स्थगित करावं अशी विनंती त्यांनी केली.
अमेरिकेकडून लागू होणारं अतिरिक्त आयात शुल्काची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार असल्यानं देशातले शेअर बाजार आज मोठ्या प्रमाणात घसरले. सकाळपासून घसरणीत सुरू झालेले शेअर बाजार अखेरच्या अर्ध्या तासात आणखी जास्त घसरले. व्यवहार संपले तेव्हा सेन्सेक्स 849 अंकांनी घसरून 80,787 अंकांवर स्थिरावला तर निफ्टी 256 अंकांची घट नोंदवून 24,712 अंकांवर बंद झाला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं 56 अधिसूचित सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. या सेवांपैकी 20 सेवा विद्यापीठांशी संबंधित आहेत, त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात असं त्यांनी सांगितलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं 15 जून रोजी सेट परीक्षा घेतली होती, मात्र अजून निकाल जाहीर न केल्यामुळे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विद्यापीठाच्या सेट परीक्षा भवनासमोर धरणं आंदोलन केलं. या आंदोलनानंतर विद्यापीठानं 30 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्याचं लेखी आश्वासन दिलं असल्याची माहिती विद्यार्थी परिषदेनं दिली. लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळ या संस्थेला लंडनमधली चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून तिथं महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामतीतल्या महिला शेतकऱ्यांनी 40 मेट्रिक टन हिरव्या मिरच्यांची निर्यात दुबईला केली. आर्थिक विकास महामंडळानं नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत त्यांना मार्गदर्शन केलं. हवामान. येत्या 2 दिवसात विदर्भ आणि कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यभरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणपतीच्या आगमनाचा उत्साह. विजयंती संवर्गातल्या नागरिकांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांना पूर्व परवानगीशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार. मर्यादित आंदोलकांसह परवानगी द्यायची सरकारची तयारी. आणि अमेरिकेकडून लागू होणाऱ्या अतिरिक्त आयात शुल्काची आकारणी उद्यापासून सुरू होणार असल्यानं शेअर बाजारात जोरदार घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.